कृष्णाई अध्याय एक।
धर्म क्षेत्र ते कुरुक्षेत्र ते युद्ध क्षेत्र जरी झाले रथी अतिरथी महारथीनी धारा तीर्थी पडले सुकर्म शाश्वत टिके कुकर्म जाई सदा निंदिले नित्य निरंदन असे चिरंतन सत्य जगाऊ मगले महायुद्ध हे महाभारती पुराण काळी झडले 18 औक्ष हिणी सैन्यनी रेणी मरण पावले प्रचंड त्याचे परिणाम तव उदंड जरी भासले कृपा घनाचे कृपामृत परिउदया तिथेच आले सज्ज होऊनी शंख फुंकुनी पार्थ आर्जबी कृष्णा चलमो क्याचा जागी आपुला रथ घेऊनी मोहना कौरव पांडव उभय तटीची बगुदे मजही सेना उमगुदे ते जमले कोण इते मारण्या कोणा परंतु पाहुनी सुप्रिय प्रपिता पुत्र पौत्र सन्मित्र सगे सोयरे संधि संबंधी शस्त्र सज्ज सर्वत्र कृपाचार्य गुरु द्रोणाचार्य सर्वस्वजन गण गोत्र उभे ठाकले परस्पराते सन्मुख इत्र तत्र गळूनी गेले अवसाननी विरलारण उन्माद गेरुनी आली घोर निराशा भरला मनी विषाद युद्धाचे या पर्यवसान सर्वनाश निरपवाद स्वजन मारुनी राज भोगणे पार्था भासे प्रमाद जिंकुनी ज्यांच्या साठी आणू आपण जग हे सर्व नावाजुनी प्रताप फुला जया वाटेल गर्व मरण इच्छिते तेच आपुले गणगोत गुरुवर्य शत्रुविहीन हे युद्ध कसे की भासे पाप कुकर्म कंठी शोष थर काप शरीरी द्विधामनी जाहला कुंठित मति अतिशोक मग्न तो कुंती पुत्र बोलला निरर्थ भासे जीवन सारे मारो कौरव मजला खिन्न पार्थ मग शस्त्र टाकुनी मौनरथी बैसला खिन्न पार्थ मग शस्त्र टाकुनी मौनरथी बैसला